दुसरे राजे अध्याय 6। एकदा संदेश त्यांची मुले अलिशाला म्हणाली, आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते, यार्देन नदीवर जाऊन आम्ही एक एक जण एक एक तुळई आणू आणि आपल्यासाठी तिथे राहायला आश्रम बांधावा म्हणून आम्हास परवानगी द्या। अलिशा म्हणाला, जा आणि कामाला लागा। एक जण म्हणाला, आमच्या बरोबर चला। अलिशा म्हणाला, ठीक आहे येतो। तेव्हा अलिशा त्या संदेष्टांच्या मुलाबरोबर गेला। ते यार्देन नदीजवळ आले आणि लाकडे तोडायला लागले। तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले। तेव्हा तो ओरडला, स्वामी मी तर ती उसनी मागून आणली होती। नंतर देवाच्या मनुष्याने विचारले, ती कोठे पडली? तेव्हा त्याने ती जागा दाखवली। तेव्हा अलिशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले, त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले। अलिशा म्हणाला, ते उचलून घे। मग त्याने हात पुढे करून ते उचलले। अरामाच्या राजाने इस्रायलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली। राजा म्हणाला, अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा। पण तेव्हा देवाच्या मनुष्याने इस्रायलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, सावधगिरीने वागा, त्या ठिकाणी जाऊ नका। येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे, ज्या ठिकाणी जाऊ नकोस, असा देवाच्या मनुष्याने इस्रायलाच्या राजाला निरोप पाठवला होता, तेथे त्याने आपली माणसे पाठवली। असा आपला बचाव त्याने एक दोनदा नाही तर अनेकदा केला होता। यावरून अरामाच्या राजाला संताप आला। त्याने पुन्हा आपल्या सेवकांना बोलावून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, इस्रायलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा। तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एक जण म्हणाला, स्वामी कोणीही हेर नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलाचा तो संदेष्टा अलिशाच त्यांच्या राजाला सांगतो। तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, कुठे आहे तो अलिशा? त्यास पकडायला मी माणसे पाठवतो। तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथांमध्ये असल्याचे सांगितले। मग अरामाच्या राजाने घोडे रथ आणि बरेचसे सैन्य दोथांकडे रवाना केले। ते रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला। देवाच्या मनुष्याचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो, तो रथ व घोडे यासह नगराभोवती सैन्य पसरलेले। अलिशाचा सेवक अलिशाला म्हणाला, स्वामी आता आपण काय करावे? अलिशा म्हणाला, घाबरू नको, त्याच्या सैन्यांपेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे। आणि अलिशाने प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड, म्हणजे त्यास नीट दिसेल। परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले। तेव्हा त्यास अलिशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले। हे अग्निरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलिशाजवळ उतरले। अलिशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, तू या लोकास आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो। अलिशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले। अलिशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, हा रस्ता बरोबर नाही, तसेच तुम्हास हवे ते नगरही हे नव्हे। माझ्या मागोमाग या, म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो मनुष्य मी तुम्हास दाखवतो। अलिशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनाला नेले। ते शोमरोन येथे आले तेव्हा अलिशा म्हणाला, परमेश्वरा आता यांना दिसू दे, त्यांचे डोळे उघड। परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले। तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले। इस्रायलाच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले। राजा अलिशाला म्हणाला, बाबा मी यांना मारू का, त्यांना ठार करू का? अलिशा म्हणाला, नाही यांना मारू नको, लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते। या अरामी सैन्याला खायला प्यायला दे, थोडी भाकर आणि पाणी दे, मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. इस्रायलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या आरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठविले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा आरामी सैन्याच्या टोळ्या इस्रायलवर आल्या नाहीत. यानंतर आरामाचा राजा बेनहदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला. त्यामुळे शोमरोनामध्ये महागाई वाढली. गाढवाचे मुंडके 80 रुपयांना आणि कबूतराची पावशेर विष्ठा 5 रुपयांना विकली जाऊ लागली. इस्रायलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरून फिरत होता तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, माझे स्वामी व प्रभू, कृपा करून मला मदत करा. इस्रायलाचा राजा तिला म्हणाला, जर परमेश्वर तुला मदत करत नाही तर मी कुठून तुला मदत करू, खळ्यातून की द्राक्षकुंडातून? मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आज आपण त्यास मारून खाऊ, मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ. तेव्हा माझ्या मुलाला मारून त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, आता तुझ्या मुलाला आण, म्हणजे त्यास आपण खाऊ. पण तिने आपल्या मुलाला लपून ठेवले आहे. स्त्रीचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की त्याने आपले कपडे फाडले. तो तेथून पुढे गेला तेव्हा त्याने गोंडताट घातलेले लोकांनी पाहिले. राजा म्हणाला, आज दिवस मावळेपर्यंत शफाटाचा मुलगा अलिशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो. राजाने अलिशाकडे एक दूत पाठवला. अलिशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोहोचण्यापूर्वी अलिशा त्या लोकांना म्हणाला, हे बघा, तो इस्रायलाचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे. अलिशा हे बोलत असतानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला, हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे, आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?